कृष्णाई अध्याय 10।
सर्वज्ञातो तू सर्वात्मा सर्वव्यापि सत्य सर्वेशा तृप्तिन महिमा तवैकता युगंधरा करी हृदयराबता। प्रार्थुनी पार्थ आजवी कृष्णा कथी किती विभूती तुझा गोडी अविट तव अमृत वचना विरत पडू दे श्रवणी माझा। योगेश्वर तव बोले हसुनी प्रिय मित्रा मग ऐक फिरूनी राही भक्त जो मज स्मरूनी वाही काळजी त्याची सर्व मी। दे दे सुंदर सुभग शुभंकर उत्तमातले जगिया उत्तम वस्तु ऋतु स्थिति भाव चरा चरमीच त्यात प्रकृति पुरुषोत्तम। या व्यतिरिक्त नीच निकृष्ट अधले मधले सर्व सुमार माई गुंतता होती भ्रष्ट भजता मज त्यांचाही उद्धार। आदि अंत या विश्वाचा मी मध्य त्याचने मूळ त्याचे मी व्यापून ते त्याहून दूर मी सत्य हे जाणे भक्त तोही मी सत्य हे जाणे भक्त तोही मी।